नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू एक्सेल. त्याआधी आपल्या सगळ्यांना कम्प्युटरचं बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आजच्या जगात कम्प्युटरचं नॉलेज हे प्रत्येकाला असतंच. कम्प्युटरचा वापर आणि त्याचे पर्पज काय असतो हे आपण सर्वांना माहिती असतंच. आपण कम्प्युटरची डेफिनेशन बघूया. इट इज अ इलेक्ट्रॉनिक मशीन विच इज बेसिकली यूज फॉर कम्प्युटिंग पर्पज. कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन असतं आणि हे मशीन आपल्याला जे काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतात त्यासाठी वापरलं जातं, म्हणून याला म्हणतात कम्प्युटर. पण हे जे कम्प्युटिंग आहे, हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत, ते आपण कॅल्क्युलेटरवरही करू शकतो. मग आपल्याला कम्प्युटरची गरज का भासते? त्याचं उत्तर आहे, कारण कम्प्युटरमध्ये काही एक्स्ट्रा टॅलेंट आहे जे सिंपल कॅल्क्युलेटरमध्ये नाहीये. कम्प्युटर हे खूप फास्ट आहे आणि इंटेलिजंटही आहे. कम्प्युटर हे कॅल्क्युलेटरपेक्षा खूप फास्ट आणि इंटेलिजंट असं मशीन किंवा डिव्हाइस आहे. कम्प्युटरचा वापर करून आपण बरेच मोठ्या नंबर्सचं कॅल्क्युलेशन किंवा ऑब्जेक्ट्स यांचं कॅल्क्युलेशन कमीत कमी वेळात आणि खूप कमी एफर्ट्स घेऊन करू शकतो. कम्प्युटरचा वापर करून आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असे अनेक ऑपरेशन्स, असे अनेक कॅल्क्युलेशन्स काही सेकंदात परफॉर्म करू शकतो. पण मग परत आपल्याला प्रश्न पडतो की हे सगळे कॅल्क्युलेशन्स कम्प्युटर कसा परफॉर्म करत असेल? कम्प्युटरमध्ये असं काय आहे की ज्यामुळे तो ही सगळी कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करू शकतो? आणि हेच आपण आज बघणार आहोत या सेशनमध्ये. MS ऑफिस हे सॉफ्टवेअर बिल गेट्सच्या कंपनीत डेव्हलप केलं गेलं आणि त्या कंपनीचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट. MS ऑफिस या सॉफ्टवेअरमध्ये बरेचसे वेगळेही सॉफ्टवेअर्स आपल्याला बघायला मिळतात आणि हे प्रत्येक सॉफ्टवेअर आपण वेगळ्या ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी वापरू शकतो. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. MS ऑफिसमध्ये एक ॲप्लिकेशन असतं ज्याचं नाव असतं MS वर्ड. आणि हा MS वर्ड आपण यूज करू शकतो लेटर रायटिंगसाठी किंवा बुक्स लिहिण्यासाठी. MS ऑफिसमध्ये असेही ॲप्लिकेशन्स आहेत जे आपण कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करण्यासाठीही वापरू शकतो आणि त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे MS एक्सेल. या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण वेगळेवेगळे कॅल्क्युलेशन्स करू शकतो, जसं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन इत्यादी. चला तर मग आपण बघूया MS एक्सेल म्हणजे काय. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा प्रोग्राम लिहिला गेलेला आहे आणि डिस्ट्रीब्यूट केलेला आहे कम्प्युटर्ससाठी, जो लिहिला आहे मायक्रोसॉफ्ट या कंपनीने. या ॲप्लिकेशनला काही कॅपॅबिलिटीज आहे, जसं तो कॅल्क्युलेशन्स करू शकतो, त्यात काही ग्राफिक टूल्स आहे आणि चार्ट्सही आहे. हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल बनलेलं असतं काही रोज आणि कॉलम्सने. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक्झाम्पल आहे एका प्रोग्रामचं आणि त्या प्रोग्रामला म्हणतात स्प्रेडशीट. स्प्रेडशीट हे यूज केलं जातं जो आपला रिअल वर्ल्ड डेटा असतो त्याला प्रॉपरली ऑर्गनाइज करण्यासाठी. मग तो डेटा कोणत्याही स्वरूपात असू शकतो. एक तो न्यूमरिकल किंवा अल्फा न्यूमरिकल असेल किंवा काही लेटर्स असतील. कोणत्याही स्वरूपात हा डेटा असतो जो आपण ऑर्गनाइज करू शकतो. आणि हे स्प्रेडशीट प्रोग्राम यूज करण्याचा जो बेनिफिट आहे तो म्हणजे जो डेटा आपल्याकडे आहे त्यात आपण इझिली चेंजेस करू शकतो. जर तो न्यूमरिक डेटा असेल तर त्याच्या व्हॅल्यूज आपण करेक्ट करू शकतो, किंवा काही स्पेलिंग मिस्टेक्स असतील त्याही करेक्ट करू शकतो. त्यात आपण ॲडिशन करू शकतो, म्हणजे नवीन डेटा ॲड करू शकतो. जो डेटा आपल्याला नको असेल तो आपण त्यातून डिलीटही करू शकतो. त्या डेटावर आपण काही फॉरमॅटिंग परफॉर्म करू शकतो किंवा रिलोकेटिंगही करू शकतो त्या डेटाला. हे बेनिफिट्स आपल्याला मिळतात स्प्रेडशीट प्रोग्राम यूज केल्यामुळे. आपण ह्या स्प्रेडशीटला असं प्रोग्राम करू शकतो की ज्यामुळे तो काही फंक्शन्स ऑटोमॅटिकली परफॉर्म करू शकेल. आणि हा जो प्रोग्राम असतो, हे जे स्प्रेडशीट असतं, ते लिमिटलेस असा डेटा स्टोअर करण्यासाठी वापरलं जातं. एकदा का आपलं स्प्रेडशीट तयार झालं की ते आपण प्रिंट करू शकतो किंवा त्याला सेव्ह करू शकतो, त्यात काही मॉडिफिकेशन्स करू शकतो, किंवा हे स्प्रेडशीट आपण आपल्या कलिग्सला ईमेल थ्रू सेंडही करू शकतो. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे प्रत्येक PCवर अवेलेबल असतं आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे बरेचसे व्हर्जन्स आहेत आणि या प्रत्येक व्हर्जनमध्ये हा प्रोग्राम थोड्याफार प्रमाणात वेगळा आपल्याला दिसू शकतो. पण जे वर्किंग आहे, जे फंक्शन्स परफॉर्म केले जाणार आहेत, ते प्रत्येक व्हर्जनमध्ये सेमच असणार आहेत. तर ह्यावरून तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय याची आउटलाईन तर लक्षात आली असेलच. आता आपण बघूया की हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल ऍप्लिकेशन आपण कसं ओपन करू शकतो, म्हणजेच ओपनिंग मायक्रोसॉफ्ट एक्सेल. हा प्रोग्राम ओपन करण्यासाठी आपल्याला डेस्कटॉपवर एक्सेलचा आयकॉन दिसतो. त्या आयकॉनवर माउसने डबल क्लिक केल्यावर हा प्रोग्राम ओपन होतो. जर एक्सेलचा आयकॉन डेस्कटॉपवर अवेलेबल नसेल तर ते आपण स्टार्ट मेनूवरून ऍक्सेस करू शकतो. त्यासाठी आपल्याला स्टार्ट मेनूवर माउसने क्लिक करावं लागतं. त्यानंतर स्टार्ट मेनू पॉपअप होतो आणि ह्या स्टार्ट मेनूवर आपण एक्सेलच्या आयकॉनवर माउसच्या लेफ्ट बटनने क्लिक केल्यावर एक्सेल हा प्रोग्राम ओपन होतो. आणि जर स्टार्ट मेनूवरही एक्सेलचं आयकॉन अवेलेबल नसेल तर स्टार्ट मेनूमधल्या ऑल प्रोग्राम्स, स्टार्ट मेनूमधल्या ऑल प्रोग्राम्स या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर त्यात आपल्याला बरेचसे फोल्डर दिसतात. त्या फोल्डरमधून मायक्रोसॉफ्ट ऑफिस या फोल्डरवर क्लिक करायचे. आणि या मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये बरेचसे वेगळे ऍप्लिकेशन प्रोग्राम्स आपल्याला दिसतात. त्या प्रोग्राम्समधून एक्सेल या ऑप्शनवर माउसच्या लेफ्ट बटनने क्लिक करायचे. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 2 आणि 3 वर. ज्यावेळेस आपण एक्सेल या ऑप्शनवर क्लिक करतो त्यानंतर एक ब्लँक पेज ओपन होतं, ज्याला म्हणतात वर्कबुक. एक्सेल ओपन झाल्यावर कोणत्या प्रकारची विंडो डिस्प्ले होते हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 4 वर. स्लाइड नंबर 4 वर आपण बघू शकतो आहे की एक्सेल ओपन केल्यानंतर कशा प्रकारची विंडो ओपन होते. सगळ्यात वरती आहे टायटल बार. टायटल बारच्या लेफ्ट हँड साईडला आहे क्विक ऍक्सेस टूल बार. राईट हँड साईडला आहे विंडोज कंट्रोल बटन्स. त्यानंतर टायटल बारच्या खाली रिबन आहे आणि रिबनच्या खाली आपल्याला दोन बॉक्सेस दिसत आहेत. लेफ्ट साईडचा बॉक्स म्हणजेच ज्या बॉक्समध्ये A1 आहे त्याला म्हणतात नेम बॉक्स, आणि जो दुसरा बॉक्स आहे त्याला म्हणतात फॉर्म्युला बार. फॉर्म्युला बारच्या खाली जे अल्फाबेट्स आपल्याला दिसतात त्याला म्हणतात कॉलम हेडर, आणि लेफ्ट साइडला जे नंबर्स दिसतात त्याला म्हणतात रो हेडर, आणि जे रोज आणि कॉलम्स मुळे जे ग्रीड बनलेलं आहे त्याला म्हणतात वर्कशीट. वर्कशीटच्या खाली वर्कशीट टॅब्स आपण बघू शकतो आहे, आणि या टॅब्सच्या लेफ्ट हँड साइडला टॅब स्क्रोल बटन्स आहेत, आणि सगळ्यात खालती जो बार आहे त्याला म्हणतात स्टेटस बार. त्याच्या राईट हँड साइडला आहे पेज व्ह्यू बटन्स आणि झूम कंट्रोलर. आपण आधीही बघितलं की एक्सेल हे नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स ने बनलेलं असतं, आणि ह्या रोज आणि कॉलम्सचं जे इंटरसेक्शन असतं त्याला म्हणतात सेल. तर हे पाहिलं आपण की मायक्रोसॉफ्ट एक्सेल कशा पद्धतीने आपण ओपन करू शकतो. त्यानंतर आपण बघूया मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे काही फीचर्स. पहिलं आहे टायटल बार. टायटल बारसाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 6 वर. हे आता आपण बघू शकतो आहे की सेंटरला फाईलचं नाव आहे बुक 1. हे बुक 1 डिफॉल्ट नाव असतं, आणि जे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे हे त्या प्रोग्रामचं नाव आहे. आपण या फाईलला दुसरंही नाव देऊ शकतो. ज्यावेळेस आपण फाईल सेव्ह करणार आहे त्यावेळेस बुक 1 या नावाऐवजी आपण ती फाईल दुसऱ्या कोणत्याही नावाने सेव्ह करू शकतो. आणि या एक्सेल फाईलचं एक्सटेन्शन असतं .xls. त्यानंतर टायटल बारच्या राईट कॉर्नरला आपल्याला 3 बटन दिसतात. ते बटन्स आहे मिनिमाइज, मॅक्झिमाइज किंवा रिस्टोअर आणि क्लोज. जर आपण मिनिमाइज या बटनवर क्लिक केलं तर आपली फाईल मिनिमाइज होते. जर आपल्याला फाईल क्लोज करायची असेल तर आपण क्लोज या बटनवर क्लिक करून ती फाईल क्लोज करू शकतो. जर मिनिमाइज केलेली फाईल आपल्याला बघायची असेल तर त्या मॅक्झिमाइज या बटनवर आपण क्लिक करून ती फाईल बघू शकतो. टायटल बारच्या लेफ्ट हँड साइडला आहे क्विक ऍक्सेस टूलबार. हा टूलबार जे आपल्याला शॉर्टकट्स वारंवार लागणार आहेत ते स्टोअर करण्यासाठी वापरला जातो. जे शॉर्टकट्स रिबनवर आपल्याला अवेलेबल नाही आहेत तेही आपण क्विक ऍक्सेस टूलबारवर स्टोअर करू शकतो. आणि बाय डिफॉल्ट क्विक ऍक्सेस टूलबारवर सेव्ह, अंडू, रिडू एवढेच बटन्स अवेलेबल असतात. हा क्विक ऍक्सेस टूलबार आपण 2 ठिकाणी लोकेट करू शकतो. पहिलं म्हणजे अप्पर लेफ्ट कॉर्नर ऑफ टायटल बार. टायटल बारच्या लेफ्ट हँड साइडला क्विक ऍक्सेस टूलबार असतो, आणि दुसरा आपण रिबनच्या खाली हा क्विक ऍक्सेस टूलबार लोकेट करू शकतो. त्यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 7 वर. जर हा टूलबार जो अप्पर लेफ्ट कॉर्नरला असतो तो आपल्याला रिबन मेनू च्या खाली लोकेट करायचा असेल तर त्यासाठी क्विक ऍक्सेस टूलबारच्या राईट साइडला जो डाउनवर्ड एरो असतो त्यावर क्लिक करायचे. त्यानंतर जो मेनू डिस्प्ले होतो त्यात शो बिलो द रिबन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर क्विक ऍक्सेस टूलबार हा आपल्याला रिबनच्या खाली लोकेट झालेला दिसतो. ते आपण बघू शकतो आहे स्लाइड नंबर 7 वर. जर ह्या क्विक ऍक्सेस टूलबारमध्ये आपल्याला आणखी काही ऑप्शन्स हवे असतील तर तेही आपण ऍड करू शकतो. जर आपल्याला रिबनमधला एखादा ग्रुप हा टूलबारवर हवा असेल तर त्यासाठी त्या ग्रुपवर माउसने राईट क्लिक करायचे, त्यानंतर जो मेनू डिस्प्ले होईल त्यात ऍड टू क्विक ऍक्सेस टूलबार हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यामुळे जो रिबनचा ग्रुप आहे जो आपल्याला त्या टूलबारवर स्टोअर करायचा आहे तो आपण क्विक ऍक्सेस टूलबारवर बघू शकतो जो आपल्याला वारंवार लागणार आहे. तर हे होतं टायटल बार. त्यानंतरचं फीचर आपण बघूया रिबन मेनू. त्यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 7 वर. जेव्हा आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस ओपन करतो ते बघून आपल्याला आश्चर्य वाटतं, कारण काही प्रोग्राम्स मध्ये जे मेनूज आणि टूलबार्स असतात ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये रिबन मेनू मुळे रिप्लेस झालेले आहेत. आणि हा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा फ्लुएंट यूजर इंटरफेस असतो. आणि हे रिबन यासाठी डिझाईन केलेलं आहे की ज्यामुळे काही कमांड्स जे आपल्याला आपली टास्क कम्प्लीट करण्यासाठी लागणार आहेत त्या कमांड्स आपल्याला रिबनवर अगदी पटकन सापडतात. त्या कमांड्सला एका लॉजिकल ग्रुपमध्ये ऑर्गनाइज केलेला असतो आणि त्यांना एका टॅबच्या अंडर कलेक्ट केलेलं असतं. आपण त्या स्लाइडवर बघू शकतो आहे होम या टॅबचे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत. त्या ऑप्शन्समध्ये वेगळे वेगळे लॉजिक ग्रुप्स बनवलेले आहेत, जसे क्लिपबोर्ड, फॉन्ट, अलाइनमेंट, नंबर, सेल्स, एडिटिंग. हे सगळे लॉजिक ग्रुप्स आहेत आणि ह्या सगळ्या लॉजिक ग्रुपचं एक कलेक्शन होम या टॅबच्या अंडर लोकेट केलेलं आहे. त्याचप्रमाणे इतरही टॅब्स जे इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युला या प्रत्येक टॅबसाठी वेगळे वेगळे मेनूज अवेलेबल असतात. आणि कन्फ्युजन व्हायला नको म्हणून काही टॅब्स हे जेव्हा गरज पडते त्याच वेळेस डिस्प्ले होतात, जसं पिक्चर टूल्स टॅब. ही टॅब आपल्याला अवेलेबल होते जेव्हा आपण एखादा पिक्चर, एखादं ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो फक्त त्याच वेळेस. आपण बघितलं की रिबनवरचा पिक्चर टूल्स हा जो टॅब आहे हा टॅब जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट किंवा पिक्चर इन्सर्ट करतो फक्त त्याच वेळेस तो डिस्प्ले होतो. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 10 वर. यात तुम्ही बघू शकता आहे की आपण एक पिक्चर इन्सर्ट केलेला आहे आणि त्यानंतरच जो पिक्चर टूल टॅब आहे तो डिस्प्ले झालेला आहे. आपण ह्या रिबन मेनूला मिनिमाइजही करू शकतो आणि त्यासाठीची ही डायग्राम स्लाइड नंबर 7 वर दिलेली आहे. जेव्हा रिबन मिनिमाइज होते त्यावेळेस फक्त आपल्याला जे टॅब्स असतात म्हणजे होम, इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युला, डेटा, रिव्ह्यू, व्ह्यू, टीम या टॅब्स फक्त दिसत असतात. तर हे होतं रिबन मेनू बद्दल. पुढचं फीचर आपण बघूया वर्कशीट. MS Excel आणि स्प्रेडशीट हे सेम आहेत, म्हणजे आपण MS Excel ला स्प्रेडशीट म्हणू शकतो किंवा स्प्रेडशीटला MS Excel ही म्हणू शकतो. तर MS Excel वर्कशीट हे एक सिंगल स्प्रेडशीट असतं जे रोज आणि कॉलम्स यांमुळे बनलेलं असतं. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 8 वर. वर्कशीट मध्ये जे रोज आणि कॉलम्स असतात तर हे रोज आणि कॉलम स्टार्ट होतात ते 1 या रो नंबरने आणि कॉलम स्टार्ट होतो ए या अल्फाबेटने. आणि या प्रत्येक सेलमध्ये आपण काही डेटा स्टोअर करू शकतो. मग तो डेटा नंबर असेल, टेक्स्ट असेल किंवा फॉर्म्युलाही असू शकतो. तर वर्कशीट म्हणजेच एक सिंगल स्प्रेडशीट असतं, जे रोज आणि कॉलम्स पासून बनलेलं असतं. पुढचं फीचर आहे वर्कबुक. आपण ज्यावेळेस मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करतो त्यावेळेस प्रत्येक फाईलमध्ये 3 शीट्स अवेलेबल असतात. हे आपण बघू शकतो आहे स्लाइड नंबर 9 वर. प्रत्येक फाईलमध्ये शीट 1, शीट 2 आणि शीट 3 या शीट अवेलेबल असतात. आणि हे जे मल्टिपल वर्कशीट्स एक्सेलमध्ये अवेलेबल असतात, त्यामुळे आपण जो आपला डेटा असतो त्याला प्रॉपरली ऑर्गनाइज करू शकतो. या प्रत्येक वर्कशीटमध्ये आपण वेगळा वेगळा डेटा सेव्ह करू शकतो. म्हणजे एका वर्कशीटमध्ये जर आपण बिझनेसच्या सेल्स डेटाचा रेकॉर्ड ठेवला, तर दुसऱ्या वर्कशीटमध्ये आपण इन्व्हेंटरीचा डेटा स्टोअर करू शकतो. आणि तिसऱ्या वर्कशीटमध्ये आपण जे आपले एक्सपेन्सेस आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजेच ह्या मल्टिपल वर्कशीट्समुळे वेगळे वेगळे डेटा एकाच वेळेस आपल्याला प्रॉपरली ऑर्गनाइज करून ठेवू शकता येतात. त्यानंतर आपण ह्या वर्कशीट्सला रिनेमही करू शकतो. आणि रिनेम करण्यासाठी ज्या वर्कशीटला आपल्याला रिनेम करायचं असेल त्या वर्कशीटवर माऊसच्या राईट बटनने क्लिक करायचे आणि जो मेनू डिस्प्ले होईल त्या मेनूमधलं रिनेम हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. आणि जे नाव आपल्याला द्यायचे असेल ते नाव आपण त्यानंतर देऊ शकतो. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 11 वर. त्यात तुम्ही बघू शकता आहे रिनेमचा जो मेनू आहे तो एका डायग्राम मध्ये आपण बघतो आहे. आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये जे आपण नाव चेंज केलं आहे ते आपल्याला दिसतं आहे. आधी होतं शीट 1, त्याला आपण रिनेम करून सेल्स डेटा असं नाव असाइन केलं आहे. आपल्याला जर 3 पेक्षा जास्त शीट लागणार असतील तर त्याही आपण ऍड करू शकतो. आणि ते करण्यासाठी शीट 3 च्या राईट साईडला जे बटन आहे त्यावर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा नवीन शीट वर्कबुकमध्ये ऍड होते. अशा प्रकारे आपण आपल्याला जितके शीट्स हवे असतील तितके ऍड करू शकतो. आणि जर आपल्याला वेगळ्या वेगळ्या शीटमधला डेटा बघायचा असेल तर ज्या शीटमधला डेटा बघायचा असेल त्या शीटवर जाऊन क्लिक करायचे. आपण बघितलं की एका स्प्रेडशीटमध्ये आपल्याला 3 वर्कशीट्स अवेलेबल असतात. आणि आपल्याला ज्या वर्कशीटमधला डेटा बघायचा असेल तर त्या वर्कशीटवर आपण क्लिक केल्याने तो डेटा डिस्प्ले होतो. आणि जे वर्कशीटचं नाव असतं ते बोल्ड होतं. आणि हा टॅब इतर टॅब्सपेक्षा वरती आल्यासारखा आपल्याला भासतो. त्यामुळे आपल्याला लक्षात येते की कोणत्या वर्कशीटचा डेटा आपण बघत आहोत. आणि हे जे वर्कशीट टॅब असतात त्याच्या लेफ्ट हँड साईडला शीट टॅब स्क्रोल बटन्स हे अवेलेबल असतात. पहिलं बटन असतं फर्स्ट शीट, दुसरं आहे प्रीवियस शीट, तिसरं आहे नेक्स्ट शीट आणि चौथं आहे लास्ट शीट. आपण या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला जितके पाहिजे असतील तितके वर्कशीट्स ऍड करू शकतो. सपोज आपण 9 ते 10 वर्कशीट्स ऍड केले आणि प्रत्येक वर्कशीटमध्ये डेटा एंटर केलेला आहे, आणि आत्ता आपण वर्कशीट 1 चा डेटा बघत आहोत. त्यानंतर जर आपल्याला 10 नंबरच्या शीटवरचा डेटा बघायचा असेल तर आपल्याला प्रत्येक शीटवर क्लिक करून 10व्या शीटपर्यंत पोहोचावे लागेल. त्याऐवजी जर आपण ह्या टॅब स्क्रोल बटन्सचा वापर केला, म्हणजेच जे चौथा बटन आहे लास्ट शीट, जर आपण त्या बटनवर क्लिक केले तर आपलं 10वं जे शेवटचं शीट आहे ते आपल्याला डिस्प्ले होतं. त्याचप्रमाणे जर आपल्याला प्रत्येक शीटमध्ये नॅव्हिगेट करायचं असेल तर आपण कंट्रोल पेज अप आणि कंट्रोल पेज डाऊन हे कीबोर्डचे जे बटन्स आहे त्याचाही उपयोग करू शकतो. आपल्याला जर हे वर्कशीट टॅबमध्ये काही डिफरन्स ठेवायचा असेल तर आपण या प्रत्येक टॅबला एक वेगळा कलर अप्लाय करू शकतो. त्यासाठी त्या टॅबवर राईट क्लिक करायचे, त्यानंतर जो मेनू डिस्प्ले होतो त्यात कलर्स हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि जोही कलर आपल्याला त्या टॅबला द्यायचा असेल तो सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे आपण प्रत्येक वर्कशीट टॅबला वेगळा वेगळा कलर अप्लाय करू शकतो. तर हे होतं वर्कशीट बद्दल. वर्कबुक मध्ये एकापेक्षा जास्त शीट्स अवेलेबल असतात, ज्याला म्हणतात वर्कशीट. म्हणजेच वर्कशीट हे सिंगल स्प्रेडशीट असतं आणि वर्कबुक हे वर्कशीटचं कलेक्शन असतं. वर्कबुक म्हणजे एक सिंगल फाईल असते. ज्यावेळेस आपण एक्सेल ओपन करतो ते असतं वर्कबुक, ज्यात आपण बघितलं की 3 वर्कशीट्स आपल्याला अवेलेबल असतात आणि हे प्रत्येक वर्कशीट हे सेपरेट टॅबवर सेपरेट बटनवर अवेलेबल असतं. जसे आपल्या बुक्समध्ये पेजेस असतात त्याचप्रमाणे वर्कबुकमध्ये वर्कशीट्स असतात. हे होतं वर्कबुक बद्दल. पुढचं फीचर आहे स्क्रोल बार्स. स्क्रोल बारचा उपयोग वर्कशीटचा डेटा खाली किंवा वरती किंवा आपण साइड टू साइड मूव करू शकतो आणि हे करू शकतो ते स्क्रोल बार्समुळे. किंवा जे एरो कीज आहेत कीबोर्डच्या, त्या कीजने सुद्धा आपण स्क्रोलिंग करू शकतो. किंवा माऊसचं जे स्क्रोल व्हील असतं ते यूज करूनही आपण वर्कशीट डेटा स्क्रोल करू शकतो. एक्सेल मध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असे दोन स्क्रोल बार्स आपण बघू शकतो. व्हर्टिकल स्क्रोल बार हा एक्सेलची जी विंडो असते त्याच्या राईट हँड साईडला असतो आणि हॉरिझॉन्टल स्क्रोल बार हा बॉटम साईडला आपण बघू शकतो. तर हे होतं स्क्रोल बार्स. तर आज आपण काय काय शिकलो हे एकदा बघूया. सगळ्यात आधी आपण बघितलं एक्सेल म्हणजे काय, त्यानंतर एक्सेल हे ऍप्लिकेशन कशा प्रकारे ओपन करायचं हेही आपण शिकलो. त्यानंतर आपण एक्सेलच्या इंटरफेसची माहिती करून घेतली. त्यानंतर काही फीचर्सही बघितले आणि ते फीचर्स म्हणजे टायटल बार, रिबन मेनू, वर्कशीट, वर्कबुक आणि स्क्रोल बार्स. तर हे होतं एक्सेल बद्दल. थँक्यू.